प्रसन्न कैलासवासी गुरु विश्वनाथ तौशिकर यांचे चिरंजीव विनोदाचा बादशाह गोविंद पाटोळे मेंढापूरकर सह बाळासाहेब पाटोळे मेंढापूरकर सोबत रेडी स्टार शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर लोकनाट्य तमाशा मंडळ प्रथम सरीचे सादर करत आहे तुफान इनुदी वगनाट्य प्रसिद्ध दरोडे खोरासाठी पोलीस वारकरी बनला प्रसिद्ध दरोडे खोरासाठी पोलीस वारकरी बनला प्रसिद्ध दरोडे खोरासाठी पोलीस वारकरी बनला
शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नौकरी नौकरी माझी 16 वर्षी पोळे 12 वर्षे झाले दरबारात नौकरी लागून पण माझा जोडीदार असा आहे कामाला म्हटलं तर कधी कधी आणि पैशाला म्हटलं तर माझ्या बी आधी अजून त्याचा पत्ता नाही कुठं गेलाय आणि काय आपण त्याला शोधला पाहिजे आणि दरबारला हजर राहिलं पाहिजे गुड नाईट सनलाइट सावन वांड वांडी वाटी तामटीन डिशेस माय फजी
हे काय म्हणणार आहे
अरे मी शोलोट बोललो
बर
तुला काय अक्कल आहे का नाही रे
अक्कल आहे परवत राखली नाही
अरे बाबा तसं नाही
हा
दरबारला जाण्याची वेळ किती झाली
झाली की सकाळच्या 9 वाजून गेली द्या
9 वाजून गेले द्या
हा
अरे मग आज महाराज दरबारात येतील आणि जर आपला हलगर्जीपणा दिसला तर महाराज आपल्याला खवळतील ना
बरोबर आहे जोडीदार माणसाची म्हणाय ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी
हा
आज आपण त्यांची 10-5 रुपये पगार घेतोय म्हणल्यानंतर वेळेच्या वेळेला हजर राहणं आपलं कर्तव्य
बरोबर आहे
चल दरबारला ताबडतोब गेलं पाहिजे महाराज वाट बघत बस
जायलाच पाहिजे
दरबारात आलो महाराज शासनावर बसले जाऊन नमस्कार करू महाराजांचा विजय असो
आशीर्वाद असो
महाराजावर ईज पडो
ईज पडो का पाक महाराज मरून जाऊ
अरे बाबा तुझ्यामुळे माझं असं फसलं रे
महाराजांचा विजय असो
हा विजय असो
बोला महाराज प्रत्येक वेळेस तुमचा चेहरा परफुलित असतो आणि आज तुमच्या चेहऱ्यावरती चिंतेचं झालं पसरलं याचं कारण काय
हवलदार सांगायचं म्हणजे एकच चिंता
काय
आमच्या पंगाच्या खाली सोन्याच्या 4 विटा आहेत
बरोबर आहे
तो गावात आणि सगळे आपल्या रस्त्यात
हो
चोराचा सुळा सुटलेला आहे
बरोबर आहे
तो जीवाला 30 धस्त आहे दुसरी काय नाही
अहो आजकाल चोरांचा असा त्या चोरासाठी तुम्ही भेटाय महाराज तुम्ही कुठल्या गोष्टीची काळजी करू नका असले शूरवीर दोन तुमच्या दरबारात नोकरी असताना अहो मला साधा शूरवीर म्हणत नाही
कोण रे
तुला माहित आहे का
कोण
छत्रपती शिवाजी महाराज
अरे मी बघितलं होतं कसं उड्या मारत होत रे
तसं नाही उड्या मारत होत
यार तसं नाही बाबा लहानपणचा इतिहास
छत्रपती शिवाजी महाराज यांचा उजवा हात तानाजी माणूस
रे, त्या पद्धतीने मला तानाजी माणूस रे म्हणतात. अरे वा तानाजी माणूस रे, गाढवा तानाजी माणूस रे सारख्या एका शूर सरदाराचं नाव घालू नकोस.
का रे?
अरे परवा दुधाला गेला तर साऱ्या बोळाने कुत्रा तानत होता, पण असा तानाजी होता वगैरे ते
का?
अरे तू काय केलंस असा पराक्रम तानाजी सारखा?
आणि मग तुम्ही काय भिवू नका असला शिरवीर तुमच्या दरबारात असताना आज माझ्या कानावरती गोष्ट तुम्ही घातली, तुम्ही त्या गोष्टीची काळजी करू नका.
पण महाराज आम्ही दोघं जण एक शूर सरदाराच्या हाताखाली दोन नोकर असताना तुम्हाला कशाला द्या काळजी त्याची? मी तर असा बाजीप्रभू देशपांड्यासारखा वीर आणि तुमच्या या दरबारात चोर आलं तर आम्ही मग सावधच आहे आमच्या कामाला.
नुसतं असं तुमच्या वाड्याच्या कडरात कुठला चोर दिसू द्या,
आम्ही घर गाठलंच.
कशाला
हत्यारा आणायला रे?
का घरी पळून निघालास तू?
अरे बंदूक ती आपली काय आपण संघ घेऊन फिरतोय का?
आता शस्त्र असल्याशिवाय माणसाला लढण्याकरता घरीच होत नसतो.
आणि माझं लढायचं सामान घरीच का?
लढायचं का लढायचं?
हा लढायचं लढायचं.
तर कुठल्या गोष्टीची तुम्ही काळजी करू नका. आम्हा दोघांचा त्या चार पलंगाखाली चार सोन्याचे मिठ आहेत ना, त्याच्यावरती आम्ही दोघ जण असा पारा व्यवस्थित ठेवतो. माझ्या डोळ्यात घालतो तेल आणि माझ्या डोळे जोडीदाराच्या डोळ्यात घालतो वाद आणि देतो पेटून.
अरे बादरा म्हणजे मी घरावर निहुड्या मारतो पेटू पेटू दे घर
म्हणजे सगळं गाव पेटावं नाही रे.
महाराज काय काळजी करू नका.
मग मी थोडं विश्रांतीला बसतो
बार,
तर तुम्ही पारा व्यवस्थित ठेवा.
त्या बघा काय काय म्हणतोय,
काय म्हणतोय
तुम्ही? काय म्हणला? पारा व्यवस्थित ठेवा. आणि हो म्हणतोय कोणाची हिर घेतली फोडायला?
हिरीचं मी बोलत नाही, त्या राष्ट्राचं तुम्हाला सांगतोय.
हा पारा
तुटी,
हा त्याच्याबद्दल म्हणताय का?
त्याच्याबद्दल म्हणतोय.
मी असल्यावर चोर काय येतोय इथं आणि मी काय चोराला हाती लागू देतोय?
काय ऐकत नाही, तुम्ही विश्रांती घ्या, आम्ही दोघ जण पारा व्यवस्थित ठेवतो. कुणी काय देणे हा, पण आम्हाला मारू नका.
असं म्हणतात काय नालायक?
मग रे
कोणी झोपू नका, आम्हाला भ्या वाटतंय.
भ्या वाटतंय म्हणजे सगळं गाव आपल्या संघ जाग राहावं.
अरे म्हणजे सावध राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे.
पारा व्यवस्थित ठेव.
हा
ऐका, मला कोण म्हणतात हरिबा चोर? भयंकर चोऱ्या केल्या पर सुधारण्याचा काय प्रयत्न झाला नाही. कोणाची वांगी चोर, कोणाची बटाटो चोर, कोणाची वाकळा चोर, कोणाची लुगडी चोर, असल्या हातून माझ्या चोऱ्या होत्या त्या. पण मला एक गोष्ट अशी समजली की महाराजांच्या पलंगाच्या खाली चार सोन्याच्या विटा आहेत, तेव्हा आज दरोडा महाराजांच्या वाड्यावरती टाकल्याशिवाय राहत नाही. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, एकटा जर गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला ती गोष्ट साध्य होणार नाही. तेव्हा माझा मुलगा शंकर हा शाळेत आहे, तेव्हा त्या शंकरला घेतो आणि राजवाड्यावर दरोडा, आज हा पहिला दरोडा राजवाड्यावर, तेव्हा बायकोचा विचार घेतो की शंकरला माझ्याबरोबर पाठव, ती कुठे गेली याचा तपास करतो. सुगंधे
काओ कारभारी
असं कर,
आलात वाटत?
आलो.
कशाला आलात?
का ग
मग
कशाला?
चार चार दिवस झालं घरी तुमचा पत्ता नसतो.
अग चोरी तशी साधत नाही.
चार दिवसात किती चोरी केली सांगा बरं मला.
का एक पोत नाही का कांद्याचं आणलं होत?
माझी चोरी झाली का?
का ती एक चोरी झाली की
काय विचार?
दोन किलो मिरची आणल्या होत्या, कशा बसून खाल्ल्यास ग
मिरच्या?
हा पण सुगंधे
काय
तुला काय माहित आहे का?
हा
आज दरोडा मोठ्या ठिकाणी टाकणार. महाराजांच्या पलंगाखाली चार सोन्याच्या विटा आहेत,
असतो
तेव्हा त्या विटा मी आज आणण्याकरता राहणार नाही, पण एकटा नाही.
मग
आज माझ्या बरोबर तो शंकरला दिला पाहिजे.
खबरदार, शंकरचं नाव अजिबात तुम्ही काढू नका. तो माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला असं वाईटणार मी कधी शिकवणार नाही.
काय म्हणते तू?
हो तो माझा मुलगा.
अग तुझा माझा नाव का?
काय तुम्ही केलं त्याच्यासाठी सांगा.
तू काय केलं?
अहो 9 महिने 9 दिवस मी वागवलं, आताचा पाहिला नेत्राचे दिवे मी केलेत, 18 धारात त्याला मी पाजलेत. तो माझा मुलगा आहे, त्याच्या तुमचा काही संबंध नाही.
आणि सुगंधे मी जर नसतो तर ते तुला झालं असतं
काय? कारभारी
काय
असं बोलू नका बाई, माणसं कुणीतरी ऐकतील.
कोण ऐकतंय? माणसं जमल्याशिवाय मी तरी कशाला बोलतोय?
राहू द्या, हा विचार करण्यासारखी गोष्ट.
काय ग
तुम्ही चोरी करून त्याच्यासाठी काय कमवून ठेवले?
काय कमवून ठेवलं?
आज ना उद्या तो शाळेत आहे, त्याला जर नोकरी लागली त्याच्या जोरती आपण दोघं बसून खाऊ, त्याला वाईट नात कशाला तुम्ही लावता?
हे बघ
हे आपली रामोशीची जात आहे,
मग
कधीतरी चोरी करणार।
बरोबर आहे,
तवा माशाच्या पिलाला काय पवायला शिकवावं लागत नाही।
हे तुमचं झालं, पण शंकरचं मत काय आहे हे मला विचारायला पाहिजे। शंकर
काय,
अरे तुझे वडील काय म्हणतात तो आई?
बाबा कशा करता मला बोलवलंय?
शंकर मी तुला आज शेवटचं सांगतो।
काय?
शाळेत जाणं आज बंद।
काव बाबा,
आपल्याला दरोडा टाकायचाय।
बाबा तुम्हाला वेळ तर लागलं नाही ना? अहो आज मी कॉलेजला आहे, मला आज ना उद्या नोकरी लागली, माझ्या नोकरीचे जोर तुम्ही बसून खाचाल।
अरे तसं नाही शंकर, माणसाची म्हणा उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, नोकरी एक सुळावरची पोळी असते। तवा मला ही नोकरी अजिबात आवडत नाही। अरे एक रात जर काढली आपल्यासारख्या लोकांनी तर आज कितीतरी सावकार आपण होऊ। मग विचार कर, महाराजांच्या पलंगाखाली चार सोन्याच्या विटा आहेत, त्या विटा जर आणल्या तर तू आणि तुझी आहे, अरे या झोपडीतच काय पर सात मधली माडीत राहताल।
राव द्या, नका लय बोलती ना बोलू। हा अहो काय, या चार दिवसात तुम्ही चोरी केली, कुणाची वांगी चोरली, कुणाचं कांदं चोरलं, आणि म्हणे मोठ्या तुम्ही बोलाय चाललाय।
अग तसं नाही सुगंधी, मी गेलो होतो पण माणसं जागी असल्या असा तिथं घरापाशी जायचो कि कुत्री बोकायची, म्हणून मी माघारी यायचो।
शंकर
काय,
तुझे वडील आहेत, किती दर केलं तुझ्या वडिलाचं तुला ऐकावंच लागणार आहे। जावा चोरीला तुम्हाला जायचंय ना, जावा पण लवकर या।
ठीक आहे,
त्याची तू अजिबात काळजी करू नको, आम्ही व्यवस्थित येतो,
काय ऐकत नाही।
चला बाबा
उशार। जोडीदार महाराज झोपल्यात, हा आता माझं पण डोळ्यालाही झाकाय लागत, कारण निमी रात झाली या। बर तेव्हा माझं म्हणणं काय?
काय रे?
तू तिकडे लवण मी इकडे कलण, तू
हा दोन्ही एकच झालं, तू तिकडे पड मी इकडे निसतो।
हे बघ हा झोपू पण आपण दोघ जण जागसू झोपू, जर अशी तशी काय आणी बाणी आली तर एकामेकाला इशिरानं उठवायची।
हे डोळे उघडं ठेवून झोपाय नका बाबा, मग मिरचीची पावडर आहे ती टाकली डोळ्यात म्हणजे बोंबलत बसायचो आपण।
बर झोप आपला तिकडे माझी मी इकडे लवण।
हा
शंकर
ओ
हा राजवाडा आलेला आहे, तवा तू असं कर,
काय
हा माझ्या डोक्यात फेटा आहे,
बर
या फेट्याला बांध तू दोरी,
हा
आणि तुझ्या हातात धर,
बर
मी सवान्या वाट खाली उतरतो आणि या दोरीला बांधून जी जडजड वस्तू आहे
हा
ही तुझ्या जवळ देतो, तो पार्सल करायची।
ठीक आहे।
दोरी हलव, दोरी हलवली की विचारा झाला। बर उतरू का?
उतरा।
तू वरती थांब।
आलाच का रे?
आलो रे।
ए हरामखोर
काय झालं?
अरे मोठ्याने बोंबाळल्या ते जागी होतील ना,
हळू ना बोलाय,
हळू नुसता विचारा।
ठीक आहे।
ए कोण आहे?
आम्ही सायरे।
शंक्रिया शंक्रिया
हो,
तू कशाला म्हणतो आम्ही साय?
अतिमाती कोण आहे रे?
तुला काय करायचे? तू गप बस,
गप बसायचं।
अरे आपल्या दोघ्याला जर पाहिलं तर ते आपल्या दोघाला जिवंत सोडणार नाही।
नाही नाही बोलत नाही आता।
हा उतरू का?
उतरा।
उशार
जोडीदार, तुझी बायको कोण्या गावात दिली रे?
कोण्या गावात दिली?
तसं ना हो बाबा,
बायको माझी दुसरीच्या गावात कसा देईन रे?
कोण्या गावाला गेली रे?
ती गेली तिच्या आई बापाची इकडं।
हा माझ्या सपनातच आली होती रे।
प्रासूची झोप आपला।
शंकर
काय बाबा,
हे बघ ही जड वस्तू आहे, वरती वडून घे।
हा घेतली।
हे बा
काय,
अजूनही वरती वडून घे।
हा घेतलं।
चोर 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 चोर, हर 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 हर।
चोराचं काय झाले?
हो लाड,
कोण आहे ग?
कोण आहे?
कोण आहे?
देवा परमेश्वरा, हे काय केलंस? बाबा सौन्यातून खाली उतरला असताना त्यांचा खून झाला, आपण इथं न थांबता आपण ताबडतोब घरी गेले पाहिजे।
काय करताय तुम्ही?
काय नाही झोपलो होतो।
झोपलो होतो?
हा
तुम्हाला काय माहित आहे का?
माहित आहे की छक्का ओपन लाल,
छक्का ओपन लाल
मटकीच्या अवलाद।
हा
ही काय चाललंय? आणि
दरबारात, दरबारात काय झालंय ती म्हणतात?
काय झालंय?
अरे तुम्हाला काय माहित आहे का? दोन्ही निवांत झोपला
महाराज। काय रक्ताचं काय पाठ चाललंय तो का?
अरे खाली बाळा उठा आणि पाह इथं काय झाले ती
काय झाले पाहिला ही कोण झोपले रे
कोण झोपले नाही हे पलंगातल्या पलंग खालच्या सोन्याच्या चार विटा तो चोरण्यासाठी आला होता आणि त्याच्यावर वार केला अंदाशी पण त्याचा ह्या ठिकाणी नुसतं धन ठेवलंय कोणतरी त्याला जोडीदार असणार त्याच शिर घेऊन गेलेलाय
पण महाराज हे खून म्हणजे तुमचं म्हणणं की तुमच्या हातनं झालाय हे खून तुमच्या हातनं झालेलं नाही
मग
वरण सवन पिऊन उकल्याल दिसते तेव्हा मला वाटतंय हे मुर्दा बघा मांजरानं आणला असेल
माझ्या समोर बोलावं ही तर जीवाला कल्पना आहे का
गरज नसलं तर बोलू बी नाही माणसाने
काय
मला विचारायचं
बर तुझ्या हिशोबाने खून महाराजांच्या हातनं झाला असेल का
अरे तसं नाही महाराजांच्या बी हातनं खून झाला नाही
हा
आणि ही मांजरानं बी प्रेत आणून इथं टाकलं नाही
नेमकं कस काय
ही वाऱ्यानं आला असं
वाऱ्याने आलेल्या काय ती बिळीचा कागद आहे विर
आयला मग इथं आपण असताना आलंयच कुठून
महाराज मला या मुर्द्याचा का नाही जरा संशय येतोय कारण याला दंड नाही
बरोबर
नुसतं शिर आपल्या दरबारात पडलेला आहे तेव्हा हा चोर आपल्या राष्ट्रातला असला पाहिजे
हो शाने अभ्यास करा अरे दंड पडलंय शिर नेलंय
होय की मग
तेव्हा याला आपण काय केलं पाहिजे
तुम्हाला सांगतो एक व्यक्ती
काय
ही दंड घ्यायचं आणि सगळ्या नगरीत जायचं
हा
आणि जो कोण ह्या दंडाकडे बघून रडल त्या माणसाला पकडून आणायचं झालं एवढं तुम्ही काम करा
म्हणजे ही प्रीत घेऊन आम्ही गावात सारे फिरायचं
हो गावात फिरायचं
आणि याला जो बघून रडल
रडल
ते माणूस चोर म्हणून ठरवायचा
बरोबर आहे कुणाची माया कुणाला तुटलेली आहे का
ही
जर प्रीत आपण घेऊन फिरायला लागलो अचानकपणे जर त्याच्या घरची कोण माणसं असली ह्याच्याकडे लक्ष गेलं तर आपोआप त्यांना रड म्हणावं लागलं
बरोबर आहे
रडली का जे रडल ती माणसाला घेऊन यायचं
घेऊन यायचं
काय हरकत नाही उचल बाबा
यायला कसा आमच्या मुळावर मिळाला
आपण याचा पंचनामा करायचा
हा कारण की पेन फलटण पेन कुठं रे
पेन आणि ती वहिकी
हा वय तुझ्या म्हातारीच्या कपाटात आहे
आणि बघ मी सांगतो त्या पद्धतीनं
सांग
ये
पंचनामा लिहितोय मी आता
बर
त्याच्याजवळ काय काय वस्तू आहे ती मला सांग
जोडीदार
हा
ही प्रीत
हे प्रीत
18.5 फूट आहे
ओ शाने तुमच्या घराण्यात कोण मेलं होतं का
काय
18.5 फूट लगा माणूस असतय का गाडवा मी सांगतोय असं लिह
सांग
4.5 किलोमीटर लांबी आहे
4.5 किलोमीटर आकलीच्या कांद्या इतकं होत वैरे
हे 4.5 फूट उंची आहे
4.5 फूट उंची
हा
रंग आहे काळा
या व्यक्तीचा रंग काळा आहे
अंगावरती कापड पांढरे
याच्या अंगावरची पांढरी कापड आहेत
आणि ही प्रीत
हे प्रीत
मेल्यापासून अद्याप बोलत नाही
हो शाने मग मेल्यावर माणूस बोलतो का
आयला मेल्यो बोलत नाही
गाडवा ती मेल म्हणजे मेल जीव जाऊन मेल
बर
हा
त्याच्या कमरेला एक पिशवी आहे
त्याच्या कमरेला एक पिशवी आहे त्या पिशवी मध्ये
4 इंच डबी आहे
डबी सुन्याची डबी आहे काय
सुन्याची डबी
स्टीलची आहे का लोखंडाची आहे बघ
अल्युमिनियमची आहे
हा अल्युमिन आहे काय
हा
राहू दे तुला कवा बी तंबाखू खायचं ना नसतोय
आणि 2 सुपारी आहे त्या
2 सुपाऱ्या
हा आणि बाकी तंबाखूचा भोगा आहे
बाकी तंबाखूचा भोगा आहे त्याच्या पायाला तळवायचं का बगर
पायाला तळव नसते तू
हे
बरं असं कर
काय
आपल्याला सांगितले महाराजांनी याची प्रीत यात्रा काढायला गी खांद्यावरून चल बरं
यायला बाप माझा मिळाला तर मी 3 महिने घर सोडलो होत
कारण मला वाटतंय तुझा बाप नव्हता काय की तू
अरे बाबा तसं नाही या प्रीताच वजं वागून आता बेजार होयाचं काम आपलं आहे
चल असू दे खांद्यावर
आई ए आई
शंकर तू आला तुझ्या वडील
आई आई तुला काय सांगायचं आई बाबांचा खून झाला
काय शंकर
होय आई
तुझ्या म्हटल्याचा खून
होय
त्या टाइमला तू कुठे होता
आई मी वरती उभा राहिलो होतो बाबांनी दोर हलवला आणि मी दोर वडल्यानंतर बाबाचं दंड तिथं राहिलं आणि शिर मात्र माझ्या हाती आलं
शंकर किती तू चुकला तुझ्या वडल्याचं दंड त्या ठिकाणी आहे आणि शिर मला दाखवायला आणलं त्या दंडाचा विल्हेवाट कोण लावणार आहे
आई राजांनी सांगितलंय त्या नौकरांना या प्रीताची विल्हेवाट लावा म्हणून प्रीत यात्रा काढा म्हणून
असं
आई ते तुझ्या कुंकवाचा धनी आहे आणि ती माझे वडील आहेत
आपल्याला रडू आल्याशिवाय राहणार नाही.
अरे रडू ये म्हणायला लागल का, पण रडायचं कसं, त्याला दुःख करणार कसं मी सांग बर.
आपण असं करू, आपल्या खंड्या बुकुड आहे
होय,
तर मी झाडावर तर चढतो आणि पाय मोडला म्हणून पडतो.
आणि ती प्रीत यात्रा आपल्या दारासमोर आली, तू उडी मार, त्या टायमाला मला काय दुःख करायचं मी करते.
ठीक आहे,
चल रे बाबा चल. यायला कसं मी आलं माझ्या मुळावर येऊन, चल जोडीदार आयला काय कोण बघून रड नाती गायले.
मी तुला सांगितलं होतं का नाही, माझ तू ऐकत नाही.
जोडीदार आयला नेमकं यांच्या समोर, ह्यांच्या घराच्या समोर आल्या बरोबर ही रडायला लागली ती. तेव्हा मला वाटतं या चोराचं कोण तर असलं पाहिजे.
मला वाटतंय आज आमुषा पौर्णिमेची रात्र आहे. वासानं ही भूत खवळली काय की बाबा,
गावात भूत असते दिवस
याचा पाय नीट आहे.
अहो तुम्हाला काय कळतं का,
काय झालं,
पाय बसवता येतो का बघा बरं.
काय झालंय,
पाय मोडला,
पाय मोडला
कशानं रे.
अहो झाडावर चढलो तू.
हा वरण पडलाय का,
वरण पडलो
कशाला, झक माराय वर चढला होता.
ओ साहेब शिव्या कशाला देत,
शिव्या माझ्या पोराला देत आहे.
बराबर आहे मावशी, पाय कुणाचा मोडला,
माझ्या पोराचा
मोडला का नाही.
हो
मग आता दुःख कुणाला झालं,
माझ्या पोराला.
मग कशाला आई घालाय त्यानं झाडा होता.
नाही हो त्याचं बी बरोबर आहे.
काय बरोबर,
तुम्ही कुठं चढला होता,
झाडावर
आणि वरण खाली पडला. मग काय झालं,
पाय मोडला,
कशानं मोडला, पडला म्हणून,
पडला म्हणून.
मग कशाला झक माराय वर.
सोडून तीन शिव्या दिल्यात.
अहो साहेब आम्हाला एक खंड्या बुकुड आहे त्याच्यासाठी पाला काढाय वर चढलो होतो.
असा आहे होय, आता मग लागा लागा.
बघा बघा
जोडीदार, काय आज विचार कर, प्रत्येक माणूस
हा
गाय म्हैस शिरड सांभाळतो
होय,
आणि म्हणतो की बोकड पाळलाय. हे बाय आम्हाला तसा तुमचा विश्वास वाटत नाही, तुझा बोकड कुठाय ते आम्हाला दाखव.
केव्हा पिवाचा असेल रे,
तसं नाही पण पाहिजे समक्ष.
तुझ्या आईला मी ह्याच्या पायाला हात लावलं नाही तर वर तर पाय नीट होऊ झालाय रे.
कुठाय बोकड ती दाखव.
काय बोलो,
बोकड्याला हाक मारू का.
बोलवा
खंड्या,
आईला जोडीदार,
जोडीदार घराकडे पळ गड्या.
जोडीदार माझ्या बोकड उडला आईला वर्षानं.
आयला माझ्यावर तर कुठं कमी झालंय, माझ्यावर बी उडलं बोंबल.
अरे बाय तुझं बोकाड बांधून टाक.
बांधून टाकलं.
हे बाय
काय,
त्या बोकडाला कापजा नेऊन तिकडं
काय. तुम्हाला खोटं वाटत होत.
आयला दाव म्हणल्यावर त्याने आपल्यावरच सोडलं बोकाड.
आता तुम्ही दावा म्हणल्यावर दागवण भागच आहे.
मला वाटतंय बोकाड ती शेरडावर लाही काय की,
आणि त्याच्यावर आपल्या अंगावर कपडी जरा खाकी असल्यामुळं ती आपण सावलीत वाकलो.
हार खांड्या म्हणलं का मला तर हुंदा दिला लागा.
अरे ते बोकाड ब्याला राखल्याला असलं पाहिजे.
बरं असं कर,
त्याला वाटलं शेरडच फुडं वाकले ती काय.
एक खांद्यावर आपलं आपलं प्रीतन आपली आपण
चालायचं. निघालाय कुठे निघालाय,
जातो आमच्या आम्ही दरबारात.
आता का तुम्ही हवलदार आहे म्हणून तुम्हाला बोलता मी मला येणार. लगेच चाललाय, 10,000 रुपये काढा.
कशा पाय, कशा पाय,
खांड्या बुकुड लागला नाही का तुम्हाला.
अरे पकड्या, म्हणजे तू बोकाड आमच्यासाठी पाळलंयस काय.
अहो दुसऱ्या कोण 20-20 रुपये घेतोय, पण तुम्ही सरकारी आहे म्हणताना 10,000 रुपये देऊन टाका.
मी अडीचच देणार बाबा, माझ्या एक वेळेस उडलो.
बोलू का,
थांबा थांबा थांबा.
10 रुपये
तुझ्या
द्या,
माझं बी दे की तुझ्यावर 2 उडलं होतं.
हे घे त्याचं. चल
काव नोकर, तुम्हाला माहिती आहे का
पण जोडीदार, आपण आहे सरकारी नोकर
हो,
आणि बोकाड जर उडल्याला आपल्याला जर महाराजाला कळालं तर आपल्या आबरूचा पंचनामा. बोकडाचं तेवढं कट करायचं आणि बाकी सगळं सांगायचं.
असलं मी सांगतोय होय तिथं आल्यावर.
चल दरबारात
चला.
महाराजांचा विजय असो,
आशीर्वाद असो. हवलदार
बोला,
सांगितलेली कामगिरी केली.
हे काम फत्य करून आलो आम्ही दोघं बी.
शाबास, मला वाटलं होतं तुम्ही मोठे तरबीज आहेत.
हा मग
याच्यासाठी म्हटलं.
आम्ही गेलतो गावात,
आणलाय माणूस धरून.
आहो तसं नाही महाराज, प्रीत यात्रा काढली त्यावेळेस एक बाय आणि एक मुलगा रडत होती
हो.
आम्हाला संशय आला हो जरा.
जोडीदार
बोकडाचं कट करतो रे.
पुढे काय झालं मग.
मग आम्हाला संशय आल्यावर आम्ही प्रीत झाडाखाली टेकवलं आणि त्या बायकडं आणि त्या मुलाकडं आम्ही गेलो विचार करायला.
बर,
पण ती मुलगा आणि बाय या प्रेतासाठी रडत नव्हती. त्या बाईचा पोरगा झाडावर चढे
बोकडाचं
कट करतो, वर्ण खाली पड्या,
रोकड्याचं
कट करतो, त्याचा पाय मोड्या,
रोकड्याचं
कट करतो, आणि खांड्या बोकोड आमावर ओढ्या,
रोकड्याचं करतो. काय राखलं रे सगळं बोकडाच बोकाड उडलेलं सांगितलं काय कट करतो?
यायला माझ्या ध्यानात सारखं बोकडाच बोकडाच कशाला म्हणला गाडवा तू?
जेवाला काहीतरी श्रम वाटाय पाहिजे होते.
आम्हाला म्हणताय काय?
मग कोणाला म्हणतोय?
मला वाटलं आम्हा दोघाला.
अरे तुम्हाला दोघाला सांगतोय, तुम्हाला प्रेतयात्रा काढायला सांगितली होती का? बोकाड तुम्ही जाऊन उडवून घेण्यासाठी सांगितलं होतं.
तसं नाही महाराज, त्यांचा गैरसमज आला. ती बोकाड ओतलं होतं बियाचं म्हणजे शेरडावरच, आणि आम्ही दोघ जण प्रीत यात्रा घेऊन गेल्याच्या नंतर त्या बाईचा पोरगा झाडावरून चढला, चढल्यानंतर त्याचा पाय मोडला. त्या बाईला आम्ही विचारलं काढून काय त्यातनं, तुम्ही जी रडत उभा राहिला याच कारण काय? तर म्हणजे बोकडा काढता झाडावर पोरगा झाडावर चढला होता पाला काढण्याकरता.
बर,
तर आम्हाला संशय आला बोकाड कुठायची दावा म्हणलं.
मला वाटलं आलंय काय की इकडं
दावा म्हणल्याच्या नंतर त्यांना वाटलं की बोकाड यांच्यावर उडवाज म्हणते ती काय की.
बर,
आम्हाला आयतच लिंबाच्या झाडाखाली सावलीला वाकवलं, बोकाड मागे गेलं हर खांड्या म्हणलं का आलं तसं बोकडाने एक एक होऊन आम्हा दोघांना दिलं. आम्हा दोघांवर बोकाड उडलं आणि त्या पोरानं 10,000 रुपये आमच्याकडनं उडल्याबद्दल घेतले.
कुणाच्या समोर सांगावं ही तरी जेव्हा
आमच्या अंगावरले जोहळ्या आमच्या लाल दिसत होत्या, त्याला वाटलं शेरडच तांबडी आहे ती काय की.
आणि खुशाल तुम्ही दोघांनी बोकड लावून घेतला, तुमच्या जीवाला लाज वाटाय पाहिजे
आता. तेवढं कशाला काढताय सारखं?
आता काय करावं?
तेच चोर होते.
अहो पण ती म्हणली नाही ती आम्ही चोर.
चोर कधी? स्वतःच नाव सांगतो का मी चोर आहे म्हणून?
उगच पकडायचं काय आम्ही?
ते चोर होती तुमच्या लक्षात नाही
हे असं करूया. आता
डाव इसकाटला गड्या पहिला
माझ्या डावा अंगलोट आला गड्या.
आता काय करू महाराज?
तुमच्या लक्षात नाही त्याला धन केल्याशिवाय मार्ग नाही.
बरोबर.
आणि ती धन करता वेळेस त्याला शिर लागले पाहिजे.
धन केल्याशिवाय मार्ग नाही. तर तुम्ही दोघांनी मसन खाई मध्ये जायचं, तिथं ही प्रीत घेऊन जायचं. त्याला कोणची धन, त्या धंदाची शिर कोण लावल त्याच्या पाळत राखून ती घेऊन यायची
माणसं. मी आता काय? हे बघा, जर चोर आम्ही धरला तर आम्हाला बी तुम्ही इनाम दिलं पाहिजे. काय
नाही द्यायचं पाहिजे तेवढी तुमच्या तोंडात येईल तेवढी तुम्हाला बक्षीस दिले जाईल.
जोडीदार,
पहिली पगार अजून केली नाही याने.
उचली प्रीत आणि मसन वाट्यात घेऊन जाऊया.
चल बाबा,
आलुगड्या मसन वाट्यात. पर याच्या वासानं जुनी भूत फित खवळू नाही म्हणजे झार नाही तर आपल्या दोघाला गोळगोळून घ्यायची.
जोडीदार, आयला मला इकडे बोकडाचा वास येतोय, बोकड फिकड फिरते ते का इकडं?
पण माझ्या बोकाड उडल्यापासनं मला जरा एरंडाचा पालाच खाऊ वाटतोय रे.
होय, त्याच्या आयला मला बी शेवऱ्या खाऊ वाटायला लागल्या. त्या
शंकर
काय
तुझ्याकडे काम आहे?
काय?
आता मसन खाई मध्ये तू जा.
बर,
काल महाराज सरकारनी सांगितले या धनाला शिर कोण लावल तो खरा चोर आहे.
बर,
मग ही शिर आहे ना, तू मसन खाई मध्ये घे, घेऊन जा. आणि तुझ्या मनाला काय वाटतं हे त्यांना फसवून दंडाला शिर कसं लावायचं ही तुझी कामगिरी आहे.
ठीक आहे, जा तुम्ही. नारायण नारायण नारायण.
अरे नारुबा,
काय हो?
इकडे कुठं फिरायला लागलाय पिठाचं वाटुळ करून शिना?
ओ,
गिरणीत कामाला आहे काय तुम्ही कुठल्या?
अहो मी बाळ ब्रह्मचारी गोसावी आहे.
बाळ ब्रह्मचारी गोसावी?
अरे नव गोसावी म्हणतय.
अरे बाबा, गोसावी म्हणजे बाळ ब्रह्मचारी काय मुला बाळाचा पत्ता आहे का?
अहो मुलं असत्यात का?
बाळ ब्रह्मचारी म्हणल्यावर संन्यासी माणूस
आहे का? नाही,
लग्न कवा झाले ते?
तुम्ही दोघं बी एका डब्यात बसताय.
बर काका,
हा
तुम्ही काय इथं थांबू नका.
म्हणजे
इथं महाराज दरबारात झालाय खून.
बर,
आणि या धंडाला शिर कोण लावल त्याला पकडून यायचा असा कायदा आहे. आम्ही वसन भूमीमध्ये ही प्रीत घेऊन बसलेलो आहे. तर तुम्ही काय इथं थांबू नका, गावात जाऊ आणि एका धर्मशाळेत झोपा जावा.
म्हणजे तुम्ही चोर पकडायसाठी थांबलाय? चोर तुम्हाला असा सापडणार नाही.
मग मग कसा सापडल?
मी एक तुम्हाला वनस्पती देतो.
बर,
ती वनस्पती दिल्यानंतर एक आकाशात जाईल आणि एक पाताळात जाईल, आणि जर हिता आला तर मी धरून ठेवतो त्याला.
वनस्पतीने काम होतंय?
हा,
पण आकाशात गेलेला माणूस खाली येतोय का?
येतोय.
त्यावरच पडून गोपळा?
नाही, येतोय.
हे मी आकाशात जातो वनस्पती ओढून.
हे आपली माणसं वर गेलेली आहे ती गाठी भेटी घेऊन ये.
बघू द्या वनस्पती.
देऊ का?
हा,
ही घ्या.
ही काय रे?
बरं, ही वनस्पती ओढताना काय बोलायचं असतं का?
छाती काय तर बोलायचं?
छाती बोलावं लागते बाबा.
बोलू का?
हा,
कलीमन कली गांजाची कली.
वावा,
कलीमन कली गांजाची कली. माझ्या जोडीदाराची बायको एका मुसलमानाला दिली.
नालायक, तिच्या छातीच्या आईला नामा घडतो.
बरी धरतो की?
हा
हा, तू बोल काय तरी शेकी.
मी भी बोलावं लागते का?
हा बोला.
वाघ माझी प्रेमाची सखी
सखी
आणि तुम्ही दोघांची आई मला कुडात न कानवलं फिरती.
या आईला जुना कुंभार लावला तुझ्या. ए वनस्पती तुवड.
मी भी म्हणायचं आहे का?
हा
वाघ माझी प्रेमाची सखी
सखी
आणि बुवाची जोडीदाराची आई मला कुडात न कानवलं फिरती.
असली शक्य असती कुठं?
आणि मग तू कसा म्हणलास
तसली? दोघांची फिटाना फाट झाली.
बर
आईला जोडीदार.
हा
मी ही वनस्पती वाढल्यापासून मी आकाशात चाललो काय की लय मला फिरवायला लागले.
बस आता ह्यांना निशा चढले. आपण ताबडतोब दंडाला शिरा लावून आपण ताबडतोब निघून गेले पाहिजे.
ए जोडीदार अर उठ गेलताच का पातळात?
लगा 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 पातळात ना अडकून बाहेर निघलो. तू वर गेलता का?
आर कुठलं काय ही शाखी होती का? नाही ही शाखी नव्हती.
मग
ही गांजा होता.
आता
गांजा नादात मला तंद्री चढली आणि इथं झोपलो होतो. पण आयला जोडीदार या दंडाला शिर तर लागलं.
हो
बुवा कुठे गेलाय बघ बरं.
ही कुणी त्या बुवानच केलं काय की बाबा? मग काम
बुवानच आपल्याला गांजा ओढून गांजेच्या नाश्यात झोपवलं आणि ती शिर लावून शिना गेला.
हे बघ समज झालंय. आता तुझी जत्रा माझी कंदुरीच आहे. दरबारला जाऊ आणि ही गोष्ट झालेली महाराजांना सांगू. आपण
महाराजांचा विजय असो
आशीर्वाद असो.
महाराज
हा
सारखा आशीर्वाद देऊ नका आम्हाला. आमच्याकडून कामगिरीच पार पडली नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय.
बोला काय झालं?
अहो आम्ही तुम्ही सांगितलेलं काम करायला गेलो पण एक गोसावी रात्री एक दीड वाजता आलता.
बर
आणि त्यानं आम्हाला म्हणला तुम्ही काय इथं बसला? म्हणलं महाराजांच्या दरबारात खून झालाय त्याला शिर नाही. मग म्हणला चोर पकडाय बसलो. ती म्हणला माझ्याकडे एक वनस्पती आहे तुम्ही वडा. एक आकाशात एक पाताळात जाईल. आम्ही दोघं ओढलं आणि तिथं झोपलो पाय खोडत पडलो. मग त्या मैतीला मात्र मुंडकं लागलंय बघा.
अरे ती चोर आहे.
आपण ती म्हणला नाही की मी चोर आहे.
हवलदार चोर कधी स्वतःचं नाव सांगतो?
आपण नेमका दंडाला शिर लावताना गावलं नाही की आम्ही पकडून आणला.
राहिला बरोबर आहे ना?
आम्ही गांज्यावडून दोघं पडलो.
तुला म्हणलो होतो ना गांज्यावडून
दंडाला शिर लावून तू अग्न कष्ट करून निघून गेला.
हा
पण एक लक्षात ठेव आता.
काय
शेवटच त्याला सावडल्याशिवाय मार्ग
नाही. त्याची राख सावडली पाहिजे ना.
म्हणजे ह्याला जाळायचं आणि तिथं बसायचं.
जाळून बसायचं तापत आपण मग कचे कणस भाजत खाऊ.
ह्या माहितीवर होई चल याला जाऊया प्रीत घेऊन शिना
बार
मशन मूवी मध्ये.
हो हो
आग लावूया.
हा
जाळून त्या राखाला ध्यान राखत बसू. येतो आम्ही.
हा
काय
आग लावली?
हा बस येतस.
आता तुझं काम झालेलं आहे.
हा
ती शेजारची मुलगी आहे ना.
बर
तिला आपण सांगू काय अग्निकाष्ट दिल्यानंतर मातीला हात लावलाच पाहिजे.
बरोबर आहे.
तिला जाऊन दोन गोष्टी तू सांग आणि तिला पाठव.
ठीक आहे ताई.
हा बोला ना.
आज तुला मसाईन खाण्यामध्ये गेलं पाहिजे.
बर
कारण का तिथं जाऊन माती सावडायची.
काय हरकत नाही ते कामगिरी माझ्याकडे लागली.
ठीक आहे जावा मग.
हा चल.
अरे ही जोडीदार बाय आहे की रे. माणूस आहे काय तुम्ही? रामाचा शेपूट खावा बर.
काय वाटते
ही रामाची शपथ खावा बर.
रामा शपथ
खरच की?
पण तुम्ही इकडे या ना.
काय हो
काय सांगायचं तुम्हाला?
मग नका सांगू जावा.
अरे विचारून तर घ्या ऐक तर की.
पण माझा ऐकून तर घ्या.
बोला.
अहो माझा नवरत्नाचा हार या राख मध्ये पडलाय बघा.
अरे 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 अरे
जोडीदार ती बाय काय म्हणती? या
काय रे?
त्या बायचा नवरा या राखत पडला. या
राखत कुठं नवरा पडतो का?
मग काय म्हणती बाय?
अरे बाबा नवरत्नाचा हार तिचा राखत पडला
म्हणजे गळ्यातला.
हा
म्हणजे ठेस लागली पडला होईल.
हा
मग आता काय करायचं?
आता
बरं
काय केलं पाहिजे?
तुम्ही कोण आहे?
मी कोण आहे?
हा
मला ओळखलं नाही.
जा जा
हो छाछा मला.
हा छाछा.
हो मी राजाची राजकन्या.
तसंच आम्ही.
तुम्ही कोण?
गरीबाचं खिचड.
गरीबाचं खिचड म्हणी नव काय वाटते का?
पण तुम्ही बेळगावला होता की?
हो मी शिक्षणालाच होते
बेळगाव. बाईसाहेब लहान होत्या रे.
बराबर आहे ती पूजा करता आली असते. असं कर,
काय कराय,
कर तुझा शर्ट हे यात्राक भरू धुवून टाकू आणि ती हार घाऊ नका त्यांची, त्यांना आणून महागारी देऊ.
काय हरकत नाही.
भाऊसाहेब तुम्ही कशाला भरता, तुमचा हात भरते तर तुम्ही राजेची मुलगी आहे, कशाला हातात हात राखत,
कशाला चुलीत हात घालता, राखत हात घालता.
जर भरली का?
हा भरली.
जी पाण्यात जोडीदार ह्याच्यात काहीच गाहू नका.
आयला पण जड लागतंय रे काय तर मला.
सगळ्या
गोल लागलं बघ, काय
गोल आहे ती, त्याचा डोळा आहे काय की गाड्या
काढवा, डोळं जळत नसत्या तो रे.
बीन बाजूला घेऊन झोपला असेल हाता फिरता.
नायला का त्याच्या खिशात सुपाऱ्या होत्या जणू.
असं कर,
काय करायचं,
याच्यात काय गाहू ना, सगळी हडक जायची.
हा
जाऊन शिना त्या बाईसाहेबाला बोलवून घे.
हो बाईसाहेब. अरे जोडीदार, अरे बाईसाहेब इथं बसल्या होत्या,
हा
गेल्या रे.
ती गेली काय की गड्या बिचारी निघून.
आयला पण बाईसाहेबच होत्या का रे.
नायला का, मला वाटतंय मला संशय येतोय.
कशाचा?
राजेची मुलगी तर तिथं गावला शिक्षणाला आहे.
हा
आणि इकडं कशी काय काय तर लपंडाव असला पाहिजे. महाराजाला जाऊन चल ताबडतोब सांगू.
बर चल.
महाराज
बोला.
आलो बघा,
कामगिरी सापडली.
सावडून आलोय बरं आम्ही दोघ.
कुठे चोर?
गावला नाही, तुमची मुलगीच होती.
काय?
हा
आमची मुलगी बेळगावला असताना हिथं कशाला आली?
सुट्टीत मी गंगा पूजायला येत असते, माझा नियम आहे.
पण एवढं कळत नाही तुम्हाला, तुम्ही आज दरबारची नोकर आहे, आली तर कधीतरी एक वेळ तरी तुम्हाला नजर पडेल का? नाही.
हा बरोबर आहे की
रात्यात कशी येऊन जाईल. अरे पंडाव निसटला बघा,
तीच चोर आहे.
पण ती म्हणलीच नाही मी चोर आहे.
अरे अरे अरे, पण ती चोर कधी चोर स्वतः म्हणून सांगतो का?
हा बरोबर आहे, ही खरं आहे. आता काय केलं पाहिजे बरं?
एक लक्षात घ्या, त्यांना गोड घास काढल्याशिवाय मार्ग नाही.
हा तोंडचं कडू काढायला पाहिजे ना, खांद उतराय पाहिजे तर
होय.
आणि आपण खांद करी दोघच आहे, आता खायला काय हरकत नाही.
तर एक लक्षात ठेवा, प्रत्येक दरबार मध्ये कुणाच्या जर नगरीत आख्या गोड कुणाच्या जेवणाचा वास येत असेल, ती घरदार सगळं घेऊन यायचं. एकही माणूस त्याला ठेवायचं नाही,
घरच घेऊन यायचं.
घरात ती माणसं घेऊन यायची.
म्हणा की मग.
हा
बरोबर.
आता आपण राष्ट्रात जायचं.
हा
कुणाच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असेल,
हा
कुठली का असेल, तिथे माणसं धरून शिना दरबारात घेऊन यायचं.
असं करूया का?
काय
या समध्या घराचा वास घेत जाऊ आपण.
शिरत्या बोळात मी शिरतो या गल्लीत.
बार काय हरकत,
आणि वास घेत सुटाय.
शंकर
काय
आता शेवटचं काम कोणतं राहिलंय? तुझ्या वडिलाचा धावा घातलास?
घातला पाहिजे.
आहे का नाही? खांदकारी ते दोघं नोकर आहे. आहे का नाही? पण त्या दोन नोकराला त्यांच्या तोंडाचं कडू काढण्यासाठी कसं घेऊन यायचं?
काढलं पाहिजे.
ते कसं काय?
आता असं करू आपण.
काय?
मी मुंबईला रुसून जातो.
बर.
आणि तू मला बोलव.
असं?
हा
म्हणजे तू म्हणणार माझं लग्न करत नाही म्हणून मी रुसून चाललो.
मुंबईला रुसून चाललो.
काय हरकत नाही.
छळ रे बाबा.
आजी
बाबा जमणार
ऐकलं.
मुंबईला
निघतो.
तुम्ही गप्पा अजिबात बोलायचं नाही.
अरे दोन गोष्टी माझ्या ऐकणार.
काय देखील ऐकत नाही.
जोडीदार
जोडीदार आयला त्या दोघांची भांडण आहे, तिने आपल्या डोक्यात काट्या घालायला लागली.
आयला तीच बोलते, तिने आपण मार खातोया.
आणि ते म्हणते बोलतच मध्ये कोणी यायचं.
अजिबात आवाज करू नको.
दोन गोष्टी माझ्या ऐक.
काय काय तुम्ही
बघा, तुमच्या पाया पडतो. तुम्ही काय सांगू नका. अजिबात सांगू नको
तुम्हाला.
माणूस का जनवर
आहे.
मुंबईला चालूय, मी काय तुझं ऐकणार नाही.
ती पोरग पडेल गेले तर आपण या बाईकड थांबू.
एका बाईला जर
ओ बाय
काय
शी पोरग कोण आहे?
तो माझा मुलगा आहे.
पोरग आहे काय?
मग
कुठे निघालाय?
अहो तो काय म्हणतोय, माझं लग्न कर, लग्न करत नाही म्हणतो, मुंबईला रुसून चाललाय.
अरे अरे अरे, मुंबईला निघालाय काय?
मग काय
त्याच्या आम्ही समजूत घालतो. काय नाव आहे त्याच?
शंकर.
ए शंकर माघारी रे,
माझी आई कुणा पशी आहे?
तुझी आई आमच्या पशी आहे.
उभा राहिली, उभा राहिली,
उभा राहिली, उभा राहिली,
उभा राहिली. म्हणा की
म्हणत होतो की
काय म्हणतो?
आता म्हणलो बाबा शंकर
काय
कुठं निघाला?
मुंबईला रुसून चाललोय मी.
का रे?
हा
का?
अहो माझं लग्न करणं आहे.
हा ए सांग रे, लग्नासाठी रुसलायला का? त्याची समजूत घाल जरा.
शंकर तू आमचं जर ऐकत असला तर आम्ही तुला सांगतो.
बर सांगा.
तू काय असा रुसून आईवर जाऊ नको. बाय
का
तुम्हाला पण कळत नाही याचं लग्न करायचं?
विचार करण्यासारखी गोष्ट.
काय
आज 12 वर्ष झालं माझा नवरा मारून.
होय
नवरा मिळालाय
काय?
आम्हाला का सांगितलं नाही?
आता कुशाल म्हणतोय आम्हाला का सांगितलं? काय बाईला दुसरा नवरा करून देत होता?
कसं नवर आहे बाबा, त्याला बोललो असतो आपण.
म्हणजे काहीतरी
समजूत घातली असती.
त्याला समजलं पाहिजे का नाही, 12 वर्ष झाले तुझा त्याचा वडील वारलाय, आई कष्ट करते तेव्हा त्याच्या पोटाला खायला घालते,
बरोबर
लग्न मी कसं करणार सांगा बरं तुम्ही?
थांबा मी सांगतो, सांग रे जरा बरोबर आहे जोडीदारा, गरिबी श्रीमंताची मिळणी असते,
तिची कुणी बी चेष्टा करतर
ती बिचारी माऊली दिसते या
शंकर,
तुला आम्ही सांगतोय तुला पटेल का
काय,
आम्ही दोघ जण तुझं लग्न करू
हो,
आणि असं करतो 2 तारखेला आमची पगार आहे
हो,
2 तारखेला पगार झाली कामा दोघांची काय पगार येते ती गोळा करतो, आणि 3 तारखेला तुझं लग्न करून टाकलं, तुला जर विश्वास नसला तर माझ्या जोडीदाराचीच बायको तुला देऊन
टाकतो, काय बरोबर आहे, बरोबर आहे ना लायक माणसा, माझी बायको म्हणजे काय बदला बदल करतो जो रे, अरे बाबा तसं नाही
का,
दुसरं लग्न करून देऊ आपण,
बरं तुझं दुसरं लग्न करून टाकतो
नक्की, बरं आता मी जसं तुमचं ऐकलंय
तुम्ही माय लेकर जावा घरला आमच्या आम्हाला जाऊ दे आमच्या कामाला,
अहो काय सांगायचं तुम्हाला, 4 दिवस झाले अन्न पाणी त्याच्या घेऊन पाठीमाग फिरती मी,
जेवण आहे
जेवण आहे तो
बाबा, अन्न परिब्रह्म असत, खाऊन माझा उपर टाकून माजून
तुम्ही जसं तुमचं ऐकलं तसं माझंही तुम्ही ऐका,
काय
तुम्ही देखील माझ्या बरोबर 2-2 घास खाल्लं पाहिजे,
थांबा आमचा विचार दोघाचा
करा विचार
जोडीदार, ही जेवायचं बोलते ती तेव्हा मला वाटतं ही काय तर माहितीच असेल,
माहितीच नाही बाबा, ही आपण भांडणं सोडलेलं आपली माणुसकी त्यांना आवडली म्हणून माणुसकीनं जेवायचं म्हणते ती,
बघ बर का नाही तर आपली अंगलोट भांडवाली येईल काय,
आज 10 दिवस झाला आपण बी इकडच बोंबलत फिरतोय, कावा घरी नाही गेलो जेवलो नाही,
होय की माहितीच म्हणजे दुखातला
असं खाऊ, ही काय दुखातला ना वही भांडणातलाय,
त्यांची लागलेली ती भांडणं, भांडणं आपण दोघांनी मिटवली ती,
चला चला
चल चला,
आता आपण वाड्यात आलो, ऐका ना त्यांचे कपडे काढायला,
ठीक आहे कपडे काढा कपडे
आमचे आहेत की,
अहो असू द्या कपडे काढा,
आता कपडे काढून काय करताय,
अहो आम्ही वाणी आहे लिंगायत वाणी,
वाण्याच आहे
का, कपडे
वाण्याची आत कपडा अंगावर नाही ती ठेवत नुसत्या चडीवर जेवाय बसते ती, वाण्याची तर 2-4 जेवाय गेलतो,
त्याच्या आईला मी काल जे आंगलेलो तशीच आहे आता ना, आता मी कशी काय इजार काढू,
इजार म्हणजे हाय इजारीवर बसायचं ना अंगावरची कपडं वरची काढायची,
खरंच वाण्याच आहे बरं, काढली
काढली बाबा कपडं,
या आईला बकऱ्याची कातडी उसवल्यावर कसे कपडे काढायला लागलाय, आता कुठं बसू आम्ही,
बसा इथं
ही काय पाट टाकलेला या पाटावर बस,
पाटावर बसा
शंकर, ही तेलाची वाटी घे आणि त्यांच्या खांद्याला तेल लाव,
ठीक आहे,
आईला जोडीदार तेल का लावलंय रांगाला
खांद्याला, होय हे पोट फुगून म्हणून,
अरे तुला लई माहिती दिसते,
मग बैलाचं पोट फुगल्यावर तेल पाजत नसते ते का,
मग काय आपण बैल आहे वैर,
मग आपलं अन्न जरा आपलं शरीर जरा कवळाय म्हणून तेल लावलंय त्याने अंगाला,
शंकर ही गुळाचा खडा घेऊन त्यांच्या दोघांच्या तोंडात थोडा थोडा गुळ घाल,
ठीक आहे,
अरे जोडीदार गुळ का आपल्या तोंडात घातल्यावर,
आमटी तिखट लागून म्हणून,
यायला आमटी जण गोळाचा काय रे,
मग आमटीचा तिखटपणा गोडामुळेच जातोय,
आधीच गोड खाल्लेला, बर
शंकर
काय
की 2 ताटं भरले नेऊन त्यांच्या समोर ठेव,
आयला इबीत का आपल्या डोक्याला लावली,
इबीत होय, अरे चुकलो तर गर्दीत न ओळखू यावा म्हणून,
हिला लागला काय पण सांगायला,
मग महिलाचं दगाड कसं रंगवते ते रोडचं, तसं केलंय आपल्याला,
बरं बसा पोट भरून खावा,
पुरणपोळीचा स्वयंपाक आहे,
आईला गोड आहे की रे,
आईला मला वाटतंय ही माहितीच आहे काय की,
अरे आपण भांडणं सोडवल्या ती रे, आपली माणुसकी आवडली या
आईला, पण ह्याच्यात मीठ कस काय लागण आहे,
अरे कमी पडलं असेल रानातली वस्ती आहे गावात कवा जायचं,
ओ पाहुण
काय
पाणी आणा की जरा,
ठीक आहे पाणी घेऊन येतो, कोण या ठिकाणी तुम्ही दोघं जेवत बसला,
या जेवाय महाराज,
ए उठा,
हे उठत आहे
उठा पाटकुने उठा, ही जेवायचं ठिकाण कुणाच्या घरी जेवा, ही तरी जेवायला शरम वाटाय पाहिजे,
माईल अकराची भांडणं लागली होती ती मिटवली होती आम्ही,
तोंडातलं चुक तोंडातलं हो,
अरे सगळे आमच्या तोंडावर शिकलं,
चाटून खावा
चाटून खायसाठी नाही, कपडी काय काढल्या तुमच्या अंगावली,
आता काय सांगायचं सांग बाबा,
महाराज या अन्नासाठी तुम्ही आम्हाला मारायला लागलाय,
होय
याची म्हणी आहे अन्न ही परिब्रह्म आहे, वाढ वाढल्याचं बोल आहे, अन्न खाऊन माझा उपर टाकून माझू नाही, घ्या 2-2 घास तुम्ही,
ए मला नको आहे
पाणी आणा पाणी,
उठा बैला चटकुणी, टोप्या नाही तर तुमच्या डोक्याला, ही खांद्याला तेल लावलंय
ते लावल्यापासून जरा अंग ढिलं पडले हो।
हे खरं खरं सांग हो का त्याचं काय ऐकताय? आम्ही गावात फिरत होतो चोर हुडकत
बर,
पण माईलेकराचं भांडण लागल्याला आम्ही सोडवलं
बर।
पोरगा मुंबईला लग्नासाठी रुसून चालला होता आणि आई मागे भाकरी घेऊन रडत फिरत होती। मग ती पोरानं आमचं ऐकलं, दोन गोष्टी सांगितल्या। तेव्हा ती पोरग म्हटलं, का साहेब तुमचं मी ऐकतो तसं माझं बी तुम्ही ऐका। म्हणलं ऐकतो। म्हणला दोन दोन घास तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर खावा तर मला समाधान वाटल। म्हण मी नका म्हणत होतो पण हीच म्हणलं खा। घरी गेलो आणि वाड्यात आम्हाला उघड केलं, इवीत लावलं, खांद्याला तेल लावलं, गुळ घातला। मग आम्हाला वाटलं आमटी तिखट लागून म्हणून गुळ चारलाय काय गे। जेवत बसलो तर त्याच्यात काय मीठ नव्हतं, ती गोड अन्न होत। तसंच आम्ही गिळायला लागलो तोवर तर तुम्ही दारात येऊन बसला।
त्याचे माणूस
ती पाण्या नाही गेले ती
पाणी। कशाचा माणूस पाण्या नाही गेला ती चोर आहे।
हा
तुम्ही जिगर मिठाचं अन्न खाल्लाय, ही धाव्याच जास्त हे
कसं म्हणलं नाही रे मी?
अरे ते कधी सांगतो का शेणे? स्वतः म्हणून कधी सांगतो का?
आता काय आम्ही चोऱ्या केल्या ते म्हणून आम्हाला माहित आहे त्या आईला बरोबर आहे का?
अरे कुठला जर चोर असला तर ती म्हणेल का मी चोर आहे, मला पकडून न्या।
बरोबर आहे, हे दोंडीच देऊया आता।
मग असं करा,
काय करू
तुम्ही गावात संपूर्ण नगरीत फिरा
हा
आणि दोंडी द्या। जे कोण असेल चोर
हा
त्यांनी दस्त रुमाला बांधून शरण यावा असं राजेच्या। जो
हात बांधून यायचं नाही तर महाराजांना सुद्धा भ्याय त्याच मारल्या हात
पुन्हा पकडायला नको त्याला।
म्हणून याच्यासाठी
हा
तुम्ही काळजी घ्या आणि दोंडी द्या।
पर असा चोर येऊन कसा काय येईल? काय त्याला इनाम मानले
आहे की पोटचे कन्या आणि अर्ध काटणी त्यांना
यांची मुलगी आहे, ती मुलगीच त्यांना ती देऊन सेनापती करणार आणि त्याला 22,000 रुपये काहीतरी इनाम देणार।
देणार आहे
देणार आहे का? नाही तर आम्हाला तोंडावर पाडचा।
देणार आहे
दी दोंडी।
ऐका ऐका या गड्याला जोड ऐका।
येड्या औलादीच्या कुठली एखादा पैलवान मोडू दे माझी बरगाडी त्यानं। हा आपलं लगा तब्येत आहे का कुस्त्या खेळायसारखी?
सरक मग मी देतो दोंडी
बोंबल तूच।
ऐका ऐका, जो कोण खरा चोर असल त्यांनी महाराजांच्या दरबारात यावं आणि पैगीचा इडा उचलावा, त्याला मुख्य सेनापतीची जागा आणि 10,000 रुपये इनाम आयो।
दोंडी होय
हा
महाराजांची दोंडी आहे
ते कशाची?
जी कोण खरा चोर असल
हा
त्या चोराने येऊन महाराजांच्या दरबारात पैगीचा इडा उचलायचा, त्याला 10,000 रुपये इनाम आणि मुख्य सुर सैनापतीची जागा आहे।
काय हरकत नाही, ती इडा मी उचलते।
इडा म्हणजे काय? खायाचा इडा नव
हा तुम्हाला कशाला काय?
जलमाची पिढा आहे, जलमाची पिढा।
असू द्या असू द्या
चला। हा काय घे नाही नवरा मरू नाही तर नवरी।
तुम्ही दरबारात येणार
हो?
पर्या बघा तुम्हाला सांगतो, इडा उचलायचं म्हणजे तोंडाचं काम नाही तर आम्हाला फसाल द्या चालेल। ही मुलगा कोण आहे?
कोण आहे?
हा तो माझा मुलगाच आहे।
तुमचा आहे काय पोरगा? तुम्ही बी इडा उचलणार काय? घे नाही आपल्याला चल
जाऊ दे, नवरा मरू नाहीतर नवरी मरू।
हा
सव्वा रुपया दक्षिणा झाला म्हणजे बाद झालं,
याची बाहुल्यावर कारण की होईना।
चला या दरबारात।
महाराजांचा विजय असो आशीर्वाद असो, आणि यांना का घेऊन आला तुम्ही?
तेच आल्या तर येडे उचलायचं म्हणले।
बाळ ही वेळ उचलायची जागा नाही, ही तोंडाचं काम नाही।
आणि एक बाय बी आणली।
बाय बी आणली?
हो।
त्यांचं काय काम आहे?
आहो आणली आम्ही।
तुम्ही बाय कशासाठी आणली?
आहो ती म्हणली आम्ही येतो म्हणून ती बाहेर बसली।
बाहेर बसली?
हा
मग तसली कशाला आणली इकडं?
तसली म्हणजे
महाराज बाहेर म्हणजे तुम्हाला कुठली वाटली बाहेर? बाहेर म्हणजे तसली 4 दिवसाची नव दरबाराच्या बाहेर बसवली।
परवानगी शिवाय आत यायची कशी म्हणती ती?
असं का?
हा
द्या परवानगी त्यांना, या
येऊ द्या का? घरी पाठवून देऊ द्या का?
हात
पाठवून देऊ द्या।
हात पाठवून द्या
जोडीदार।
हा
बोलव तिला।
ओ बाई
का
महाराजांनी तुम्हाला दरबारात बोलवलंय घुसा?
काय ऐकत
नाय
मग? आत शिरा
शिरा आणि बाहेर वाडा म्हणाव
बरजिया।
महाराज सरकारचा विजय असो
आशीर्वाद असो।
बोला महाराज
कसे करता तुम्ही ह्या ठिकाणी आला?
ही विडा उचलायसाठी मी या ठिकाणी आले।
इडा
आणि हे पोरगा
माझा
दोघं माईलेकर आहे काय?
हो।
आणि तुम्ही इडा उचलणार?
मग
काय घेणार आपल्याला?
तुम्ही इडा ही साधन हो
तुम्ही कशाबद्दल ही ऐकलंय तुम्ही सर्व की हे विडाजी मांडलेलं आहे हे कशाबद्दल तुम्ही
आम्ही सांगितलंय त्यांना
सांगितलंय
हो
सांगू का तुम्हाला
हो
जो काय आहे
मला काय म्हणायचं कोणी माणूसशील आणि तो माणूस पैशासाठी विडा उचलेल
हो
तर आपण बळच बक्षीस कशी द्यायची याला पुरावा काय
याला पुरावा तुम्ही जर सुरुवातीपासून सांगत असाल तर ते आम्हाला मान्य आहे नसल तर तुम्हाला या ठिकाणी कैद केल्याशिवाय
राहणार नाही
म्हणजे तुम्हाला कोण सांगितली पाहिजे
पहिल्यापासून जशी
पहिल्यापासून या दरबारात
काय शिकेल
ते सांगावं लागेल
महाराज हा ज्यावेळेस माझे वडील आणि मी
बा
तुमच्या दरबारात सोन्याच्या विटा चोरण्याकरता आलो असताना तुमच्या हातून आमच्या बाबांचा खून झाला
आणि आम्ही कुठं होतो
त्यावेळेस तुम्ही तिथंच होता
झोपून होतो का नाही
बस करा तुमचा शहाणपणा आता
बरा पुरावा द्यायला लागलास आणि मग खोटं कशाला बोलाय
पुढे काय झालं
तिथून तुम्ही त्यांना सांगितलं की या प्रीताची
प्रीतयात्रा
म्हणून
बरोबर आहे
त्यावेळेस मी तिथं आलो होतो
प्रीतयात्रा काढायला
हा
तेव्हा तुम्ही खून झाल्यावर ऐकलं होतो
हा
आणि पुन्हा दरबारातनं बाहेर पळून गेला
पळून गेलो
बघ आम्ही प्रीतयात्रा काढताना तू कुठं होता
तिथंच होतो
हा लिंबाच्या झाडाखाल जर सांगतय काय की गाड्या
तिथून परत माती सावडायची होती त्यावेळेस माझी बहीण आलती तिथे
म्हणजे तू झाडाव ज्या वेळेस चढला तेव्हा बोकाड आमच्या उडवली आलं तू जाईस काय
हा
खाणी आता बोकाड आणलंयस काय
आणू दे काय
आणायला गाणार असू दे की आता आपल्या तिघावर उडवू दे की महाराजावर तुझ्या
तुमची तोंड बंद करा
आम्हाला हट्टीलात कोंडा
हट्टीलात नाही तुम्हाला कोंडायचं
म्हणजे पेड खात बच्ची
ऐकू दे यांचं काय सांगतात ती
आणि परत तुम्ही मसनामध्ये गेला होता
मशीन काय म्हटलं
हा
थांबा थांबा बाय
काव
तुम्ही खरं बोला बरं आता यांनी निम सांगितलंय तुम्ही निम सांगा
सांगू का तुम्हाला ज्या टायमाला तुम्ही मसन खाई मध्ये गेलता त्या टायमाला शिर लावायला छाकी तुम्ही म्हणला होता का वनस्पती वडली होती का
गांजा वडल्याला त्याला वनस्पती म्हणते
वाई खोडून झोपली आपण
खड पडल्याल
न दिलेली
वडला होता वडला का ना आम्ही गांजा हा विचारा ह्यांना
माहित आहे ती नका सांगू तुम्ही त्याच्यावरून तुमच्या काम गिरवणच काढलं
ती माहित आहे आपलं
आणि माती सावडायच्या टायमाला माझी मुलगी आलती
हो
नवऱ्याचा मग
राजकन्या म्हणलेली
माझी मुलगी होती
तरी म्हणलं ते या आईला पुरगी वयात जरा कमी बसली होती
आपल्याकड बघत बघत ठेस लागून चिना नवरत्नाचा हार पडलेला
राखत तुमची मुलगी होती काय
की माझी मुलगी होती
आईला चांगली होती बघा
राख भराय लावली होती आपल्याला
आणि दिवसाचं घालायच्या टायमाला खांदकरी म्हणलं तर तुम्ही दोघे जण होता
होय
ऐका नाही त्या टायमाला तुम्हाला आम्ही जेवाय घातलं होतं का नाही घरात
की तुम्ही माय लेकराचं भांडण आडरानात
लागलेलं
तुम्ही मुंबईला लग्नाबद्दल रुसल्याला आणि आम्ही दोघ जण आल्यालो त्या टायमाला तुम्ही दोघच होता काय
मग कोण होत
आईला आपल्याला ही रोज गाडी पडवत होती
पण हे आपल्याला का म्हणत होती आम्ही चोर आहे आम्हाला पकडून घ्या
हो शाणे
चोर कुठं म्हणतो का मी
चोर कधी सांगतो का स्वतः मी चोर आहे म्हणून
आम्हाला काय माहित आम्ही काही चोरी केले त्या कधी
तपास करण्यासाठी गेलो होतो ना
बळ्याच कुणाला मी कसं महाराज आम्ही धरून आणायचं
इमानदारीने नोकरी करतोय त्या टायमाला तुम्ही दोघ होता ना
आम्ही माय लेकर
हा गेल्यालो
होय
आम्ही तुम्हाला हाक मारत होती त्याची समजूत घाला म्हणलेलं तुम्हाला तुम्ही त्याच्या संगट दोघ जण दोन दोन घास खाल्लं का नाही
बरोबर आहे
ऐका
आम्ही जेवलो का नाही
मग
विचारा ह्यांना
नका सांगू मी होतो त्या ठिकाणी आलो होतो
तुम्ही बी आलता काय
जेवण तुम्ही जेवत असताना तुम्हाला कॅश केलेलं
कॅश केले
अरे लाता घालून उठावलेलो
हा बरोबर आहे बरोबर आहे का
कोरण्याने उठवलं का बर
महाराज सरकार
हा
जो का हरिबा चोर म्हणतात का नाही हरिबा चोराची मी बायको आहे आणि तो माझा मुलगा
कुणाच्या समोर बोलता ही तरी जीवाला वाटाय पाहिजे
हो आता मी सोडणार ना या बायला तर
तोंड समोर बोलायचं आपल्या दरबारची ती शिस्त नव्हे जे महत्वाचं आहे तेच इथं बोलायचं
बरोबर शिरवीर आहे ती चोर
हा
किंवा यांना काय बक्षीस द्यायची
10,000 रुपये तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणि पुढची कन्या राजी बक्षी द्यायच
बा आणि या बायला
त्या बायला काय तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता
आमच्या म्हणण्याप्रमाणे तुझ्या म्हणण्यानं काय द्यायचं रे बक्षीस
एखादा नवरा करून द्यायचा
नवरा करून दे तूच का गाढवा बाया माणसाला कसं बोलते ती काय कळत का नाही
मग आता मला काय माहित मी खवा काय बक्षीस दिलंय
अरे त्यांना इनामात नाही म्हणत्या ते
पैशाचा वगैरे असा इनाम द्या इनाम म्हणजे मोठा माडा नव
मला वाटलं राणालाच इनाम म्हणताय
नाही
बार बार काय हरकत नाही
काय तुमच्या मनाने शिक्षा द्यायची की देऊन टाका आम्हाला
तुम्हाला शिक्षा द्यायची त्यांना नेऊन महिनाभर हाटीलात कोंडा
कोंडा नाही तर मोठे एखाद्या ढिगात टाका अरे हाटीला ठोक
हे तुरुंगात हो
हा तुरुंगात म्हणा
हा अन्न द्यायचं नाही पाणी
द्यायचं नाही
जोडीदार मग आता यांना अन्न पाणी द्यायचं नाही
हो
तर मग असं करायचं का
कसं रे
दोन दोन लिटर दूध आणि पाच पाच चपात्या चारायच्या का
नालायक माणसा चपात्या दुधानं कुठं माणसं मरते ती का
मग आता यांना शिक्षा काय केली पाहिजे
असं करूया का
काय
माझ्या मनानं बिराणी भात रोज चारूया का
माझी पैलवानावानी सुटतेली होई
अरे येणं बी मरत नाही ती
मग आता काय केलं पाहिजे
मग असं करूया
काय
महाराज
बोला
यांना सजा काय दिली पाहिजे आपण
यांना सजा
हा
यांना अन्न द्यायचं नाही
बा
पाणी द्यायचं
नाही
यांना काय सुद्धा द्यायचं नाही अशी खिटपून मेली पाहिजे अशी तुम्ही शिक्षा द्या
म्हणजे मृत्यूदंडाची सजा यांना
हो
बार काय हरकत नाही आपण आता एकच करूया
काय
यांना त्या खोलीमध्ये कोंडूया
म्हणजे खरं बोलले ती म्हणून यांना खोली होईल
अरे मग आता काय करायला पाहिजे
तसं नाही जी काय इनाम मांडलेला आहे तुम्ही 10,000 रुपये इनाम आणि मुख्य सेनापतीची जागा
ही द्यायची
यांना ही बक्षीस मिळाली पाहिजे कारण आपण दौंडीचा प्रचार केलेला आहे
मग याला असं केलं पाहिजे
काय
आपण सुद्धा
हा
की ही चोर पकडण्यासाठी
बर
पोलिसाचा बहाना करून सोडून
सोडून
वेशांत्र गोसाव्याचा बहाना केला होता मग या आपल्याला बी काहीतरी यांनी बक्षीस दिलं पाहिजे ना
तेव्हा महाराज आता आम्हाला
बक्षीस किती देणार
तुम्हाला सुद्धा 5,000-5,000 रुपये देता येईल काय फरक पडत नाही
5,000-5,000
देता येईल जा
बघ रे जोडीदार तू पैशाचा कसा वापर करणार आहे
पैशाचा वापर
हा
अरे 5,000 रुपयात मी काय करणार
काय करणार
मी जाणार मुंबईला
बा
मुंबईला जाणार 5,000 रुपये घेऊन
घेऊन
आणि मुंबईला जाऊन
हा
मी बाजार दोन एकर जमीन घेणार
बर
जमीन घेणार आणि त्या जमिनीत वांगी लावणार
वांगे
दोन एकरात वांगी लावणार
बर
आणि ती वांगी
हा
मुंबई दिल्ली कलकत्ता अमेरिका पाकिस्तानाच्या मोठ्या मोठ्या शेरला वांगी पार्सल करणार आज वांग्याला भाव काय
17-18 रुपये
पाव किलो वांगी यायची 20 रुपये किलो आहे ती मी जर वांगी एखाद्या मंडईला नेऊन पाठवली का तिथं पैसा आणायला बुलेट वर जाणार
बर
आणि तिथं जाऊन शिना मंडईत उतरलो कारण की तिथली शेठ लोक म्हणणार आले वांगे शेठ
बुलेट वर
हा
आले वांगे शेठ बुलेट वर
बुलेट वर
अरे असलं तुझं होणार आहे काय पण मी ना बाबा तुझ्यासारखा अपदा करून घेणार
तू 5,000-5,000 काय करणार
मी 5,000 रुपयात एक डझन म्हशी घेणार
बर
एक डझन म्हशी घेतल्यानंतर ती गाभण्या असते त्या काही येलेल्या असतेल्या
बर
मग ती म्हशी येलेल्या असल्या का त्याचं दूध काढणार
5,000-5,000 एक डझन म्हशी घेणार
काय घेणार मी काय बी करणार
बर बाबा तुझं पैसा तू घेणार
मग ते दूध मी पार्सल करणार
कुठं
कुणीकडे दिल्ली अमेरिका पाकिस्तान जपान परराष्ट्रात आणि आपल्या महाराष्ट्रात त्या दुधाचा मी एक तलाव बांधणार आणि तलावात मी 2-4 कॅनेल काढणार आणि महाराष्ट्रात त्याचा पुरवठा त्या दुधाचा कॅनेल मधनं करणार एवढा मी प्रकार 5,000 रुपयात मी करणार आहे
म्हणजे मसर घेणार नालायका मसर घेतली म्हणून झालं काय रे
हा
आणि मला सांग मसर चारणार कुठं
तुझ्या वांग्यात
आणि मग तुझ्या म्हशीचा मी बाहेर पाय मोडणार
कोणाच्या म्हशीचा पाय मोड
तुझ्या म्हशीचा
कोणाच्या म्हशीचा पाय
तुझ्या म्हशीचा
मी वांगी चारणार
आणि तुझ्या म्हशीचा पाय मी मोड
तुझी वांगी चारणार
काय चाललंय तुमचं
जावं तुम्ही मध्ये येऊ नका मी
अरे काय चाललंय तुमचं भांडण कशा पाय
माझ्या म्हशीचा पाय मोडतोय
माझ्या वांग्यात मसर सोडतोय
इकडे तुम्हाला काय कळतंय का
काय झालं
अरे तुम्हाला मस घेतली का तुम्ही अजून
तुम्ही आता 5,000 रुपये दिली मी जमीन घेणार आहे
हा
म्हणजे तुम्ही आम्ही अजून तुम्हाला दिले नाही
आयला होय
तोपर्यंत तुम्हा दोघांचे भांडणं
महाराज आपल्याला 5,000 द्यायचं पुन्हा मी घ्यायचो
हा बरोबर आहे बरोबर मग यालाच म्हणायचं प्रसिद्ध दरोडेखोरा करता पोलीस वारकरी बनला हा वगनाट्य सादर केला होता विनोद सम्राट गोविंद पाटोळे मेंढापूरकर बाळासाहेब पाटोळे मेंढापूरकर सोबत आनंदा बापू शिंदे कारकेलकर लोकनाट्य तमाशा मंडळ
याच कार्यक्रमाचा शेवट आता आपण सादर केलेला आहे.
भज पुनवेची चांदणी रात रे जीव माझा जडे अंधारा. भज पुनवेची चांदणी रात रे जीव माझा जडे अंधारा.
भज पुनवेची चांदणी.